बाद में मत कहना कि ये जो चांस था मेरा वो मिस हो गया। अगर जानना है कि करना क्या है घूमने के लिए, वो भी फ्री में, तो बच्चों जरा ये सुन लो क्या बता रहे हैं हमारे सर जी। सुपर हिट्स 93.5 रेड एफएम वर महक तुमच्या सोबत आहे आणि आपल्या शासनाने एक खूप सुंदर असा उपक्रम सुरू केलेला आहे, तो म्हणजे जे गुणवंत विद्यार्थी आहेत ना शाळेतले, त्यांना छानपैकी एक टूर किंवा सहल आपण ज्याला म्हणू शकतो, ती सहल स्पॉन्सर केली जाणार आहे ती आपल्या शासनाकडनंच। नेमकं यासाठी आता विद्यार्थ्यांनी त्या क्रायटेरियामध्ये बसावं किंवा त्यांनी क्वालिफाय करावं यासाठी सर आम्हाला सांगा की काय करायला हवं स्टुडंट्सनी।
आता ते तसं आम्ही त्या शाळेवर म्हणजे हे केलेलं आहे की शाळेने टक्केवारी किंवा त्याचा ओव्हरऑल परफॉर्मन्स पाहून आता ती शाळेने नावं द्यायची, असं कुठला त्याला म्हणजे शासन निर्णय फिक्स क्रायटेरिया नाहीये। शाळेमध्ये काय असतं की सहसा आपण पर्सेंटेज वरच म्हणजे बरेचसे मुख्याध्यापक गृहीत धरतात, पण काही विद्यार्थी अशी पण आउटस्टँडिंग असतात की थोडी पर्सेंटेज मध्ये मागे असतील, पण अदर ऍक्टिव्हिटीज
स्पोर्ट्स वगैरे असेल काहीतरी,
तर ते शाळेला स्वातंत्र्य आहे की त्यांनी कुठली 10 विद्यार्थी द्यायची।
ओके, मग ह्यात पार्शलिटी होणार नाही याची खबरदारी कशा प्रकारे घेतली जाईल?
नाही मॅडम, आता कसं असतं मुख्याध्यापक जी असतात आमचे किंवा टीचर जे आहेत, इथं एवढं नाही आमच्याकडे बायस एवढं नाही चालत, कारण कसं असतं सगळी मुलं इनोसेंट असतात, त्यामुळं अशा पद्धतीचं शिक्षकांकडनं तरी नाही होत।
येस येस। आणि सर ही जी योजना आहे तर कधीपासून इम्प्लिमेंट करणार आहात, म्हणजे आता येत्या वर्षामध्ये की आतापासूनच सुरू करणार आहे?
आम्ही आता त्याचं नियोजन करतोय आणि जानेवारीमध्ये विद्यार्थी जाणार आमचे, कारण आमच्याकडे गव्हर्नमेंट कडनं बजेट आलेलं आहे, त्यामुळे जानेवारीमध्ये विद्यार्थी जातील आमचे।
बात सुनली तो जल्दी से पढाई के लिए तयार हो जाओ। तुमच्या शाळेतली अशी कुठली ट्रिप आहे सहल आहे जी तुमच्या चांगली लक्षात राहिली आहे मला सांगा 9607007935 डायल करून। सुपर हिट्स 93.5 रेड एफएम बजाते रहो।